चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भीमा साखर कारखान्यातील कामगारांचे पैसे मार्च पर्यंत मिळणार, बनसोडे। भीमा सहकारी साखर कारखाना गेल्या 2 वर्षाच्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत आला आहे। त्यातच विस्तारीकरण आणि सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे। दरम्यान सर्व घडामोडीत कामगारांचा पगार, निवृत्ती वेतन आणि शेतकऱ्यांच्या ऊसाची FRP रक्कम थकली आहे। ही देणी कामगारांच्या खात्यावर 5 मार्च पर्यंत जमा होतील असं लेखी पत्र कारखाना प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार जीवन बनसोडे यांनी कामगारांना दिलं। थकीत देण्यासाठी कामगारांनी 16 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे। उपोषणकर्त्यांची कारखान्याचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक, माजी आमदार राजन पाटील यांनी भेट घेतली, कामगारांना कारखान्याच्या अडचणीबाबत सांगितलं। प्रांताधिकारी सचिन ढाले यांनीही बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कामगार आपल्या निर्णयावर ठाम राहिले। याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, तहसीलदार जीवन बनसोडे आणि कामगार प्रतिनिधींची बैठक आयोजित केली। या बैठकीत चर्चा होईल तसे पैसे जमा करण्याचं ठरलं। यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले, राष्ट्रवादीचे पक्षनेते ज्ञानेश्वर चव्हाण, दत्ता म्हस्के, दीपक भोसले आणि कामगार उपस्थित होते।